नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आयज पर्वरी मंत्रालयात खेळांच्या क्लबाक आनी खेळ संघटनांक अर्थीक मजत दिवपी धनादेश मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिले. कुंभारजुवो सरकारी शाळेच्या वाठारात बांदकामाचो बुन्यादी फातर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी बसयलो. गोंय सरकार बेगीनूच 240 भौशीक सेवा एआय आधारीत व्हॉट्सएप चॅट बॉटावरवी दिवपाक सुरू करतलो. पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला भाजपा नियुती आमदारांची बसका जाली. आता पुराय खबरो. गोंयाक खेळाचे केंद्र करपाची मोख मतींत दवरून गोंय सरकारान खेळा मळार बरी साधन सुविधा, खेळगड्यांक बरे प्रशिक्षण दिवन आंतरराष्ट्रीय तशेंच राष्ट्रीय पांवड्यावेले खेळगडे तयार करपाचें काम नेटान सुरू केलां. काणकोण ते पेडणे मेरेन गोंय सरकारान विकसीत केल्ल्या मैदानाचो उपेग खेळगड्यांच्या कवायती खातीर करून बरे प्रशिक्षीत कुशळ खेळगडे गोंयच्या संघटनांनी तशेंच क्लबांनी तयार करचे अशें आवाहन तांणी केलें. तशेंच 2036 जावपी ऑलिंपिकांत गोंयांतले बरे खेळगडे वेचून गोंयचें नांव प्रज्वलीत करपाक जाय अशें तयारीक लागात अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
ऑलिंपिक 2036 हाजे प्रिपेरेशन जे आसा हे सगळ्या जाणांनी आतांच सुरवात केल्ले आसा आनी म्हणून ऑलिंपिक 2036 आनी उरलेल्यो नॅशनल गेम्स हाजे सगळ्याचे प्रिपेरेशन जे आसा हे आमच्या सगळ्यां कडल्यान आतां सुरू जावपाची गरज आसा.
आज पर्वरी मंत्रालयात 22 खेळांच्या क्लबांक सरकारान 27,04,074 जाल्यार 9 खेळ संघटनांक 2,14,13,950 रुपयांची आर्थिक मजत दिवपी धनादेश दिले.
स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स हांच्या वतीन हायच्या चेक डिस्ट्रीब्युशन फॉर द असोसिएशन आणि क्लब 30 असोसिएशनांक तांची 50% ग्रांट दितात. उरलेली 50% ग्रांटूय बी ही आम्ही रोखडीच दिता कारण आमचो पूर्ण बजेट पास जावंक ना. आम्ही एकंदर क्लबांक 22 क्लबांक मिळून जवळपास 27,84,000 दिता आणि हांका 2,14,13,950 हे आम्ही असोसिएशनांक दिता.
शारापुरतीच न्हय जाल्यार गांवगिऱ्या वाठारातल्या खेळगड्यांक खेळ संघटनांनी माची दिवची. सध्या गोंयात गोडे मुताचे दुयेंस वाडटा. हे कित्याक जाल्यार आयची 50% पेगी ही मोबाईल फोनाच्या विळख्यान सापडल्या. खेळामुळे फक्त शारिरीकूच न्हय तर मानसिकरित्या मनशाक घटमूट करता. ताका लागून खेळामळाक व्हड म्हत्व आसा अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंयातली बरीचशी मैदानां उपेगी विणा पडून आसात, ताचो उपेग करात अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान केलां.
की खेळातल्यान फक्त फिजिकल स्ट्रेंथ क्रिएट जायना तर मेंटल स्ट्रेंथ सुद्धा क्रिएट जाता. जाल्यार सातत्यान आमी पळयता की भुरगीं आज म्हणजे प्रत्येक गजालीक भिता. त्यांच्या मदीं कॉन्फिडन्स हो क्रिएट जावपाक जाय, तांच्यो स्किल्स ह्यो वाढपाक जाय, इन्क्लुडींग देअर लिडरशीप क्वॉलिटीज आनी त्यांचो सोशल अवेअरनेस जो आसा हो वाढप गरजेचे आसा. ह्यो पॉझिटिव्ह गजाली जर त्यांच्या मदीं आमी हाडल्यो जाल्यार त्यांची लायफस्टाईल जी आसा ही चेंज जावपाक शकता. आज सातत्यात आमी पळयता की मोर देन 50% भुरग्यांची लायफस्टाईल ही फक्त तुम्ही जर पळयशात जाल्यार इट इज अ मोबायल आनी मोबायला वेली गेम, हेज्या व्यतिरिक्त तांकां कांयच खबर ना.
ह्या वेळार गोंय ऑलिंपिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता आणि खेळगड्यांक खेळ सर्तीत वतना दिता त्या प्रवासी भत्त्यात वाढ करची तशेंच संघटनांनी थकीत बिलां निकालात करची अशी मागणी केली. पर्वरी मंत्रालयात जाल्ले हे कार्यावळीक आमदार संकल्प आमोणकर तशेंच युवा आनी खेळ संचालक दोतोर गीता नागवेकर, खेळ सचिव संतोष सुखदेव तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. इतले मजगतीं आज जर्मनी जावपी ऑर्गन ट्रान्सप्लांट खेळ सर्तीत वांटेकार जावपाक वचपी उमेश ढवळीकार हांकां गोंय सरकारान 3,00,000 रुपयांची मजत दिली. घटमट भलायकी आनी वेगवेगळ्या विशयांत प्रशिक्षीत आशिल्ले विद्यार्थी तयार करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. खेळ मैदान आसूं ये वा जाल्यार शारिरीकरित्या घटमूट दवरपी हेर साधन सुविधा उबारपाक सरकार म्हत्व दिता. हे शिवाय विद्यार्थ्यांक शाळांनी वेगवेगळ्या विशयांचे प्रशिक्षण दिवन तांकां प्रशिक्षीत करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते कुंभारजुव्या सरकारी शाळेच्या वाठारांत इंडोर हॉल तशेंच जिमनेशियम मैदानाच्या बांदकामाचो बुन्यादी फातर बसयले उपरांत आयोजित शासकीय कार्यावळींत उलयताले.
पहिल्यात पहिली आयचो ग्राउंड हो जाता हेची खरी उमेद ही भुरग्यांक आसा. आपलो ग्राउंडार खेळपाची संद ही सातत्यात तांकां मेळटली. हांव सगळ्या स्कुलाच्या भुरग्यांचे आज खूप खूप मनापासून अभिनंदन करता. खूप वर्षाचे स्वप्न तुमच्या आज साकार जाता हे पळयता आसतना खूप बरे दिसता. पळयता की 3,31,00,000 रुपया खर्च करून आम्ही हो ग्राउंड करता. हो ग्राउंड एक्झॅक्टली पुराय प्रिमियर बिल्डर हो ग्राउंड कम्प्लीट करता. सारको फुडल्या चवथी पयली ह्या ग्राउंडाचे इनॉग्रेशन जावपाक जाय.
3,31,00,000 रुपया खर्च करून हे काम पुराय जातले जाल्यार फुडल्या चवथीची परब येवच्या पयली बांदकाम पुराय करतले अशें मुखेलमंत्र्यान ह्या वेळार सांगले. ह्या फुडें कुंभारजुवो मतदारसंघातली वेगवेगळी उदरगतीची कामां येता त्या 2 वर्सां भितर पुराय जातली अशें आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान कुंभारजुवेकारांक दिलां. ह्या वेळार कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाय, प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे, शाळेचे वेवस्थापन, पालक आनी शिक्षक तशेंच विद्यार्थी हजर आशिल्ले. युवक हो शारिरीकरित्या घटमूट आनी प्रशिक्षीत आसपाक जाय अशें तांणी म्हळें.
फील्ड आहे आणि ज्याका म्हणतात की युवकांच्या मध्ये फिटनेस असपाक जाय आणि स्किलिंग जावपाक जाय. सरकाराचो जागो असा वेगवेगळे कडे ग्राउंड तयार करून दिवपाचो हे काम सरकारान सुरुवात केला, जेणेकरून भुरगीं एक ग्राउंडार खेळपाक जाय. गावागावांनी सुद्धा त्याच्या खातीर त्यांच्यानी ग्राउंडार प्रयत्न करप, वेगवेगळ्यो गेम्स ज्यो त्यांच्यानी खेळच्यो, जेणेकरून त्यांची फिटनेस ही सारखी उरतली. स्कुलात म्हणजे 8वी 9वी 10वी स्किलाचे त्यांना नॉलेज, जेणेकरून एखाद्याक मेकॅनिक जावपाचो असत, एखाद्याक नर्स जावपाचो असत, एखाद्याक डॉक्टर जावपाचे असत, जाल्यार त्याचे स्किलिंग कोर्स ही आठता त्याची आवड क्रिएट जावची आणि इन फ्युचर त्यांच्यानी त्या बाबतीत ऍडमिशन घेऊचे हाच्या खातीर सातत्य सरकाराचा प्रयत्न असता.
विकसित भारताचे ध्येय साध्य करताना भुरग्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घेऊचो असा उलो त्यांनी मानलो.
सरकार ऑनरेबल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हे विकसित भारत 2047 हे स्वप्न सगळ्यांना दाखयता, कारण आयची भुरगी जी असतात ही या विकसित भारताची खरी शिल्पकार असतली. म्हणून आपले भविष्य देशाचे भविष्य घडयता असताना आपले भविष्य घडोवचे म्हणून सरकाराचो सातत्यात प्रयत्न असता. आमच्या पुराय भुरग्यांक गोंयात आज वेगवेगळ्या पद्धतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज खेळात असा तशेंच शिक्षणात असा त्यो त्यांच्यानी अवेलेबल असा, त्यांच्यानी ह्यो ऑपॉर्च्युनिटीज स्वतःहून ग्रॅप करप हे चड गरजेचे असा.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंय सरकार बेगिनूच 240 भौशीक सेवा एआय आधारित व्हॉट्सएप चॅटबॉटावरवी दिवपाक सुरवात करतलो. या चॅटबॉटाच्या आधारान नागरिकांक व्हॉट्सएपावरवी थेट प्रमाणपत्र आणि हेर कागदपत्र मेळोवपाक सोपे जातले असे आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी सांगले. ही सुविधा सुरू जातकच नागरिकांक राबितो दाखलो, डायव्हर्जन सर्टिफिकेट तसेच हेर दाखले ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध जातले असे मंत्री रोहन खंवटे यांनी म्हणले.
ऑनलाईन सर्व्हिस 2017 सुरू केली आणि ती तुम्हाला नेटार बाकीच्या हाजेर मेळटली. आम्ही आता रोखडेच आम्ही एआय पॉवर्ड चॅटबॉट सुरुवात करतले. मुख्यमंत्री यांनी इनॉग्रेट केले त्या माध्यमातल्या जवळजवळ 240 गव्हर्नमेंट सर्व्हिस तुम्हाला साधे व्हॉट्सएप सारखेल्या हाजेर चॅटबॉटच्या माध्यमाने व्हॉट्सएपार मेळटल्यो.
पावसाळी अधिवेशनात येवपी प्रस्न आणि विधेयकाविषयी आमदार तसेच मंत्र्यांक मार्गदर्शन करपा खातीर पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर आज पणजेच्या एका हॉटेलात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या फुडारपणाखाला भाजपा आणि युती आमदारांची बसका झाली अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत यांनी दिली. गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 8 ऑगस्ट या काळात जातले. बसकेक सरकाराक फाटबळ दिवपी आमदार डॉ चंद्रकांत शेटये आणि आतोनवास हजर आशिले. मोगोचे फुडारी आणि वीजमंत्री सुदीन ढवळीकर हे गोंयाभायर आशिल्ल्यान बसकेक हजर रावपाक शकले ना. कायदो मंत्री अलेक्स इक्वेरा बसकेक हजर नाशिले. तांची प्रकृती सुधारिल्ल्यान अधिवेशनाखातीर सभाघरात ते निश्चितपणान हजर असतले असे दामू नायक हांणी म्हळे. राज्यपालांच्या अभिभाषणाचेर ह्या पयली चर्चा जाल्ल्यान फाटल्या वर्सा परस 3 दीस उणे केल्या असे दामू नायक हांणी माहिती दिली.
आपापले विषय जे असतात ते व्यवस्थितपणे मांडप आणि ते आम्ही देशा खातीर असा, आम्ही गोयच्या खातीर असा, गोयच्या जनते खातीर असा. आणि विधानसभा ही असे प्लॅटफॉर्म असा ज्याच्या हातून भीतर आमदारांनी आपले विषय व्यवस्थित मांडून जनतेच्यो जे समस्या असतात ते सोडवचे असतात. नॉर्मली इतलो आमदार लोकां खातीर कितलो एक्टीव असा आणि तो कसो पर्यंत असा हे सगळ्यो गजाली असतात त्यो या सगळ्या माध्यमातल्या आम्ही कळटले.
केंद्र सरकाराच्या एक जिल्हा एक उत्पादन येवजणेखाला उत्तर गोय जिल्ह्या खातीर पणस आणि दक्षिण गोय जिल्ह्या खातीर नाल्ल म्हणून निश्चित झाल्या उपरांत ह्या मळार आता प्रक्रिया प्रकल्प उभे रावपाक लागल्यात. या संस्थेचे अध्यक्ष डॉ दत्ताराम देसाय आणि या प्रकल्पाविषयी माहिती दिली.
आय एम डॉ दत्ताराम देसाय, चेअरमन ऑफ सावयवेरेम व्ही ए सोसायटी फ्रॉम सावयवेरेम पोंडा. वी हॅव स्टार्टेड प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस युनिट अंडर द वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट स्कीम. And we have taken jackfruit as the main product. The reason was there is a lot of jackfruit being cultivated in and around Savaveram, but it was going waste. So we decided to utilize this opportunity.
कुकळीच्या लोकांनी चिफ्टन्स मेमोरियल थळाचेर 16 महानायकांनी केल्या पराक्रमाचो 422 स्मृती दीस मनोवपाच्या कार्यावळीत सुभाष फळदेसाय मुखेल सोयरे म्हण आशिले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. आज पर्वरी मंत्रालयात खेळांच्या क्लबाक आणि खेळ संघटनांक अर्थिक मजत दिवपी धनादेश मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिले. कुमारजुवा सरकारी शाळेच्या वाठारातलो बांधकामाचो बुन्यादी फातर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी बसयलो. गोय सरकार बेगीनूच 240 भौशीक सेवा एआय आधारित व्हॉट्सएप चॅटबॉटावरवी दिवपाक सुरवात करतलो. पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर आज मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला भाजपा आणि युती आमदारांची बसका झाली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.